प्रिय श्रोत्यांनो नमस्कार. उपासना या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपलं जीवन चांगलं शांतिमय असावं असं आम्हा प्रत्येकाला वाटतं. आपल्या या कार्यक्रमाद्वारे आम्ही आपल्याला मंत्र देतो चांगल्या जीवनाचा. सत्य आणि असत्य यातून आपल्याला योग्य ते निवड करायची आहे, योग्य मार्ग शोधायचा आहे. आपल्या या रेडिओ कार्यक्रमाद्वारे आपल्याला येशू ख्रिस्ताची ओळख करून देतो आम्ही. चांगल्या जीवनाचा हाच मंत्र आहे. येशून सांगितलं की मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. येशूवर विश्वास ठेवल्यानं जीवनातील सर्वात चांगल्या तीन गोष्टी आपल्याला मिळतात, मार्ग सत्य आणि जीवन. उत्तम जीवन भरपूर प्रमाणात मिळावं अशी देवाची इच्छा आहे. चला तर उपासना या कार्यक्रमामध्ये भाग घेऊ आणि या भक्तिरसामध्ये डुंबून जाऊया या भक्तिगीताद्वारे.
श्रोत्यांनो, जेव्हा परमेश्वराची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये असते तेव्हा परमेश्वर सर्व अशुद्ध वाईट गोष्टींना आमच्यापासून दूर ठेवतो. आज स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करा, आत्मिक परीक्षण करा आणि पहा की काय परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान आहे किंवा नाही. ह्यावेळेला आपण प्रार्थना करूया. पवित्र प्रभू, नम्र अंतकरणाने आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातात सोपित आहोत. तुझ्या नावाची स्तुती करीत आहोत कारण तू आमचा परमेश्वर आहेस. तू आम्हाला आतापर्यंत सांभाळलेला आहेस. प्रभू, तुझ्या इच्छेप्रमाणे तुला संतोष विण्याकरिता जीवन जगावं म्हणून तू आमची विशेष रीतीने मदत कर. तू आमच्या सोबत हो. हो दे प्रभू की आमच्या जीवनाच्याद्वारे तुझं गौरव व्हावं. आजचं वचन ऐकत असताना आमचं मार्गदर्शन कर. हे वचन समजण्याकरिता आम्हाला बुद्धी पुरेव. जे आजारी आहेत त्यांना स्पर्श कर. प्रत्येकाची आत्मिक स्थिती शारीरिक स्थिती तुला चांगल्या प्रकारे माहीत आहे. दया कर प्रभू आणि आम्हाला आत्मिक शारीरिक आरोग्य पुरेव. आमची तू मदत कर की दिवसेंदिवस आम्ही तुझ्यामध्ये वाढत जावं, आमची आत्मिक वाढ व्हावी. पवित्र बापा, प्रत्येकाची निराशा दुःख तू जाणतोस, प्रत्येकाचे अश्रू पुसणारा तूच आहेस. आपली शांती अशा लोकांना पुरेव, आपलं समाधान तू त्यांना पुरेव. प्रत्येक लहान थोर श्रोत्यांना मी तुझ्या पवित्र हातात देत आहे आणि प्रार्थना करीत आहे प्रभू, की प्रत्येकाच्या जीवनाचं नियंत्रण तू तुझ्या हातात घे. ही प्रार्थना तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागितली आहे, म्हणून तो ऐक. आमेन. श्रोत्यांनो, लूकृष शुभवर्तमान ह्याच्या 4 अध्यायाला आम्ही मागच्या कार्यक्रमात पूर्णपणे वाचले होते, परंतु मी आपणाला सांगितले की काही वचनांवर स्पष्टीकरण मी पुढच्या कार्यक्रमात आपणाला देईन. 22व्या वचनापासून पुढच्या वचनांवर आपण आता विचार करणार आहोत. लूकृष शुभवर्तमान 4:22 पुढची वचने. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य माझ्यासोबत उघडा 4 अध्याय 22व्या वचनापासून पुढे. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं श्रोत्यांनो, की जेव्हा लोकांनी येशूकडे पाहिले तेव्हा त्यांनी त्याला ओळखले. त्यांना माहीत होते की हा जो योसेफ सुतार आहे त्याचा पुत्र आहे. आणि त्यांना हा प्रश्न पडला की हा मसीहा कसा होऊ शकतो. लूक हे स्पष्ट करीत आहे की त्याने स्वतःवर आमची क्षीण मानवता घेतली. नंतर आम्ही 23 ते 27 वचने वाचली होती. जर आपणाजवळ बायबल आहे तर ही वचने पुन्हा वाचा. प्रभू फार विलक्षण रीतीने हे मांडित आहे. तो ह्या ठिकाणी 2 गैर यहुद्यांविषयी सांगत आहे जे इस्रायलच्या बाहेरचे राहणारे होते. एक सारफतची विधवा आणि दुसरा सूर्याचा नामान, ज्यांच्या जीवनात परमेश्वराने फार अद्भुत रीतीने कार्य केले. आणि हेच प्रभू ह्या ठिकाणी आम्हाला विलक्षण रीतीने सांगत आहे. तो ह्या लोकांना हे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे की ते त्याचे स्वतःचे लोक असून सुद्धा ते फार मोठ्या आशीर्वादांना मुकू शकतात, कारण तो जो आहे त्याला त्यांनी स्वीकारले नाही. ते त्या अनेक विधवा व इस्रायलमधील कोड्यांप्रमाणे आहेत जे एलिया व अलिशाच्या काळात बरे झाले नाहीत. नंतर आम्ही 28 ते 30 वचने वाचली होती. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की येशूच्या स्वतःच्या गावातील लोकांनी त्याला नाकारले होते. नासरेच्या भोवतालचा भाग फार वर खाली होता. त्यांनी त्याला ज्या डोंगरावर त्याचे गाव वसले होते त्याच्या कड्यावरून लोटून देण्याकरिता तेथवर नेले. ह्या जनसमुदायापासून तो वाचला हे एक आश्चर्यकर्म होते. नंतर 31वे वचन आम्ही वाचले होते. श्रोत्यानो, येशू आता कफरनहूमात येतो आणि आपली सेवा पुढे सुरू ठेवतो. ह्या वचनापासून शेवटपर्यंत आता आम्ही प्रभू येशूसोबत एक दिवस राहणार आहोत. लूक आमच्याकरिता हे शक्य करीत आहे. मत्तय व मार्क दोघेही वास्तविकता प्रकट करतात की प्रभू येशूने नासरेतमधून कफरनहूम ह्या ठिकाणी आपले कार्यस्थळ हलवले, कारण श्रोत्यानो त्याच्या स्वतःच्या लोकांनी त्याचा स्वीकार केला नाही. एक दिवस असा आला की त्याने कफरनहूम येथील लोकांना सांगितले. लूकृष शुभवर्तमान 10:15 हे कफरनहूमा, तू आकाशापर्यंत चढविले जाशील काय? तू अधोलोकापर्यंत उतरशील? कारण श्रोत्यानो, येशूचे प्रमुख कार्यस्थळ कफरनहूम ह्या ठिकाणी होते. आणि कफरनहूम ह्या मधील लोकांना उत्तम संधी प्राप्त झालेली होती. लक्षात ठेवा की प्रकाश जबाबदारी निर्माण करतो. जेव्हा आम्हाला परमेश्वराचा आत्मिक प्रकाश प्राप्त होतो तेव्हा आमची जबाबदारी वाढते. जेव्हा आम्हाला सत्य कळते तेव्हा आम्हाला त्याप्रमाणे वागायचे आहे. आणि ही एक जबाबदारी आहे. 32वं वचन आम्ही वाचलं होतं. जेव्हा प्रभूने सभास्थाना शिकवले तेव्हा तो परुषी व शास्त्र्यांप्रमाणे नाही परंतु अधिकार असल्याप्रमाणे बोलत होता. 33 ते 37 वचने वाचा. श्रोत्यानो, आम्ही अशा काळात राहत आहोत जेथे दुष्टाने भयंकर असे रूप प्रगट केले आहे. सैतानाची उपासना एक वास्तविकता आहे. दुष्टात्मे प्रभूच्या काळात सुद्धा कार्यरत होते. ते आज सुद्धा कार्य करीत आहेत. प्रभू येशूने आम्हाला दिसतं की अनेक लोकांमधून दुष्टात्म्यांना काढले. इतकेच नाही, परंतु नशा आणणाऱ्या पदार्थांचे सेवन व अनेक भयंकर असे अपराध आणि कार्य, जोपर्यंत अपराधी सैतानाच्या नियंत्रणाखाली पूर्णपणे येत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीकडून शक्य होत नाही. आज आम्हाला वाटतं की अनेक लोक माहीत असताना सुद्धा पाप का करीत आहेत, का इतक्या चोऱ्या, खून, इतका स्वार्थ लोकांमध्ये का दिसतो. श्रोत्यांनो, लक्षात ठेवा की अशा लोकांचं नियंत्रण सैतानाच्या हातात आहे. तोच त्यांना नियंत्रित करीत आहे आणि ते सैतानाच्या नियंत्रणाखाली अशा प्रकारचे कार्य करीत आहे आणि सैतानाने त्यांच्या बुद्धीला मंद केले आहे, अंध केले आहे. 38:39 आपण वाचावीत. सभास्थानातून निघाल्यानंतर प्रभू शिमोन पेत्राच्या घरी गेला असावा असं वाटतं, बहुतेक करून दुपारच्या जेवणासाठी. जेव्हा प्रभू येशूने लोकांना आरोग्य दिले तेव्हा ते हळूहळू बरे झाले नाहीत, परंतु त्वरित बरे झालेत. आणि ही एक विलक्षण गोष्ट आहे. 40:44 आपण वाचावीत अशी माझी आपणाला विनंती आहे. मत्तै ह्या घटनेला यशयाच्या पुस्तकात लिहिलेल्या वचनाला सांगून मत्तै कृष्णवर्तमान 8:17 लिहितो की त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले. असे जे यशया संदेष्टाच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. श्रोत्यांनो, लक्षात घ्या की प्रभूने फार अद्भुत रीतीने आरोग्य दिले. यशयाचे पुस्तक 53:4 वचन सांगतं, खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. श्रोत्यानो, त्याने त्यांच्याविषयी जो कळवळा त्याच्या हृदयात होता त्यामुळे त्यांना आरोग्य दिले. त्याने आमचे सर्व व्याधी, आमचे सर्व क्लेश स्वतःवर घेतले. आज आम्हाला सुद्धा अशाच प्रकारे लोकांना कळवळा दाखवायचा आहे. गलतीकारास पत्र 6:2 सांगतं, गलतीकारास पत्र 6:2 एकमेकांची ओझी व्हा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. आता आम्ही 5 वळत आहोत. ह्या अध्यायामध्ये पहिल्या शिष्यास पाचारण, कुष्ठरोग्यास बरे करणे, पक्षघाती माणसाला बरे करणे, येशू लेव्याला पाचारण करतो, येशू नवे वस्त्र व बुदल्याचा दृष्टांत सांगतो. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा लोकृषुभवर्तमान 5 5:1-ची पहिली 3 वाचूया. नंतर असे झाले की लोक समुदाय त्याच्याजवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 पाहिले. त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. त्या मत्स्यांपैकी एक शिमोनाचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मत्स्यात बसून समुदायास शिक्षण देऊ लागला. गनेसरेतचा सरोवर म्हणजे गालिल समुद्र आणि ह्या ठिकाणी कोळी आपली जाळी धुत होते. येशू शिमोन पेत्राच्या मत्स्यात जाऊन बसला व त्याला किनाऱ्यापासून थोडेसे आत लोटण्यास सांगितले. श्रोत्यानो, प्रत्येक नाव मासे पकडणारी नाव होऊ शकते. एक अशी जागा जिथून आपण देवाचे वचन सांगू शकाल आणि आत्मे जिंकू शकाल. ह्याचा अर्थ हा नाही की जेव्हा कधी आम्ही वचन सांगू तेव्हा आत्मे जिंकल्याच जातील, परंतु आम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे की हा आमच्या जीवनाचा सर्वात महत्वाचा व्यापार आहे. 4 पहा, आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. मत्तै व मार्क आम्हाला सांगतात की जेव्हा पहिल्यांदा प्रभूने ह्या लोकांना बोलावले तेव्हा तो गालिल समुद्राच्या किनारी चालत होता व शिमोन व अंद्रियास समुद्रात आपले जाळे टाकत होते. ते मासे धरणारे होते. प्रभूने त्यांना म्हटले, मत्तै कृष्णवर्तमान 4:19 मत्तै कृष्णवर्तमान 4:19 त्याने त्यांना म्हटले, माझ्या मागे चला म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करेन. तसेच मार्कृषुभवर्तमान ह्याचा 1:17 सांगतं, येशू त्यांना म्हणाला, माझ्या मागे या म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल असे मी करेन. आता हे पुरुष आपल्या मासे पकडण्याच्या धंद्याकडे पुन्हा जात आहेत. प्रभू येशूने आपल्या शिष्यांना 3 प्रसंगी पाचारण केले. तो त्यापैकी बहुतेकांना एरुश्लेमेत भेटला. युहान आपल्या शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायात त्याविषयी आम्हाला सांगतो. जेव्हा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने त्याला उघड केले तेव्हा त्याचे अनेक शिष्य तो कोठे राहतो हे माहीत करून घेऊ इच्छित होते. जे त्याच्या मागे चालले ते होते फिलिप, नथनियल, शिमोन पेत्र आणि अंद्रियास. ह्यावेळी त्याने त्यांना शिष्य होण्यास पाचारण केले नव्हते, तो फक्त त्यांना भेटला. आता ते मासेमारीच्या धंद्यात परतले होते. नंतर जेव्हा तो गालिल समुद्राजवळून जात होता तेव्हा त्याने त्यांना मासे धरताना पाहिले, त्याच्या मागे येण्यास सांगितले. नंतर डॉक्टर लूक आम्हाला सांगतात की पुन्हा एकदा प्रभूने मासे पकडणारे होण्यास त्यांना पाचारण केले व त्यावेळी त्यांना प्रेषित हे पद त्याने दिले. 5:5 पहा. शिमोनने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. हे लोक कुशल मासे पकडणारे होते, परंतु पूर्ण रात्रभर प्रयत्न करून त्यांच्या हाती काहीच लागले नाही. प्रभू येशूने त्यांना आज्ञा केली. 6 पहा. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. प्रभू येशूने त्यांना जाळी खाली सोडण्यास सांगितली होती. त्याच्या मार्गदर्शनानुसार त्यांना मासे पकडायचे होते. ह्या ठिकाणी आमच्यासाठी अनेक गोष्टी आहेत ज्या आम्हाला शिकायच्या आहेत. मासे पकडणे ही एक कला आहे श्रोत्यानो. ज्या ठिकाणी मासे आहेत तेथेच आपणाला जावे लागेल व योग्य प्रकारचे खाद्य किंवा अन्न त्याकरिता वापरावे लागेल. आपणाला धीराची आवश्यकता पडेल. परंतु महत्वाचा पाठ जो आम्हाला ह्या ठिकाणी ही वचने शिकवित आहेत तो हा की आम्हाला त्याच्या मार्गदर्शनानुसारच, त्याच्या सूचनांचे पालन करूनच मासे पकडावे लागतील. ह्या प्रसंगात जाळी फाटली. नंतर योहानाचे शुभवर्तमान ह्यामध्ये आम्हाला दिसतं की माशांनी भरलेली जाळी मात्र फाटत नाही. ह्या कोळ्यांची जाळी एक सत्य आमच्या समोर मांडते. श्रोत्यानो, ह्यावेळेपर्यंत अशी कुठलीच जाळी उपलब्ध नव्हती जी माशांना पकडून ठेवेल, कारण तो अद्याप मरून पुन्हा जिवंत झाला नव्हता. हे शुभवर्तमान आहे. जाळी ती माशांना धरून ठेवेल. ती जाळी ख्रिस्ताच्या मृत्यू व पुनरुत्थानावर आधारित आहे. ह्यावेळी मृत्यू व पुनरुत्थान झालेले नव्हते. जाळी फाटले. त्याच्या मृत्यू व पुनरुत्थानानंतर त्याने त्यांना मासे कसे पकडायचे हे सांगितले आणि आम्हाला दिसतं की ती जाळी फाटली नाही. योहानकृत शुभवर्तमान 21:1-11 आपण ह्याकरिता वाचू शकता. ह्या ठिकाणी तो त्यांना सांगतो की जाऊन संपूर्ण जगाला सुवार्ता सांगा. योहानकृत शुभवर्तमान 21:1-11. आता आपण 5:7-8 वाचूया. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मसव्यात होते त्यांनी येऊन आपणाला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यास खुणाविले. मग ते आल्यावर दोन्ही मसवे इतके भरले की ते बुडू लागले. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. लक्षात घ्या श्रोत्यानो की असंख्य प्रमाणात मासे पकडण्यात आलेत. पेत्र त्याच्या अपयशाविषयी सांगतो. त्याच्या विश्वासाच्या कमतरतेमुळे तो मासे पकडण्यासुद्धा तितका चांगला नव्हता. जेव्हा शिमोनाने म्हटले, प्रभूजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे, तेव्हा तो म्हणत होता की प्रभू, तू मला माणसे पकडण्यासाठी बोलावले, परंतु मी अपयशी ठरलो. मी पुन्हा मासे पकडण्याच्या पेशाला सुरुवात केली. मला वाटले तशा प्रकारचे मासे धरणे मला अधिक चांगल्या प्रकारे माहीत आहे, परंतु आता मला कळले की मला माहीत नाही. तू माझ्यापासून दूर जा, मला एकटे सोड, मी पापी मनुष्य आहे. ज्याच्यावर तू भरोसा ठेवू शकशील असा तुला दुसरा कोणी अवश्य मिळेल. परंतु श्रोत्यानो, प्रभू येशूने शिमोनाला सोडले नाही. तो त्याचा उपयोग करून घेणार होता. आणि हे आम्हाला सुद्धा लागू पडते. आम्हाला जे करायचे ते हे की आम्ही चांगले मासे धरणारे नाही हे आम्हाला समजून घ्यायचे आहे. आमचे अपयश, आमचा अविश्वास समजून घ्यायचा आहे. जेव्हा आम्ही त्याच्यावर विसंबून राहू तेव्हा तो आम्हाला ह्या व्यवसायातून काढून टाकणार नाही, परंतु आमचा योग्य प्रकारे उपयोग करून घेईल. हे फार उत्साहित करणारे असे सत्य आहे. आता 9 आणि 10 वचने पहा काय सांगतात. कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते. तसेच शिमोनाचे भागीदार जब्दीचे मुलगे याकोब व योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, भिऊ नको, इथून पुढे तू माणसे धरणारा होशील. शिमोन पेत्राने माणसांना धरले. त्याने पेंटेकॉस्टच्या दिवशी कशा उत्तम प्रकारे ते केले ते लक्षात घ्यायचो त्यानं. ह्या ठिकाणी प्रभूने दिलेले उत्तर किती समयोचित आणि योग्य होते ते पहा. पेत्राच्या पहिल्या भाषणानंतर 3000 लोक ख्रिस्ताकडे आलेत. पेत्र परमेश्वराच्या सूचनांप्रमाणे मासे धरित होता. येथे एक दुसरा पाठ आहे. काय आपणाला माहीत आहे का की दुसरा मासे धरणारा सुद्धा आहे? होय श्रोत्यानो, सैतान सुद्धा मासे धरणारा आहे हे लक्षात घ्या. तिमथ्याला 2 पत्र 2:26 वचन सांगतं, आणि सैतानाने त्यांना धरून ठेविल्यानंतर ते त्याच्या पाशातून सुटून देवाच्या इच्छेस वश होण्याकरिता शुद्धीवर येतील. सैतानाच्या हातात सुद्धा एक फासा आहे. देवबाप तुमच्या आत्म्यांना वाचू इच्छितो. त्याचवेळी सैतान जगातल्या आकर्षक गोष्टी फासात अडकून तुम्हाला पकडण्याचा प्रयत्न करतो. आपण परमेश्वराच्या फास्याला वधस्तंभ म्हणू शकता, ज्यावर त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी मरण पावला. हा आपणासाठी परमेश्वराचा आज संदेश आहे. आज आपण कोणत्या फासात अडकलेले आहात, सैतानाच्या किंवा परमेश्वराच्या? लक्षात ठेवा की हे दोन फासे आहेत, तिसरा नाही. 12 आणि 13 वचने पहा. पुढे असे झाले की तो एका गावी असता पहा तेथे कुष्ठरोगाने भरलेला असा एक माणूस होता. त्याने येशूला पाहून पालथे पडून त्याला विनंती केली की प्रभूची आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास समर्थ आहा. तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. आणि लागलेच त्याचे कुष्ठ गेले. त्या माणसाला कुष्ठरोग आहे हे त्याने कसे जाणले ह्याविषयी आम्हाला सांगण्यात आले नाही, परंतु बहुधा ते येणेप्रमाणे घडले असेल. तो एक दिवस शेतातून थकून घरी आला असेल आणि त्याने आपल्या हातावर एखादा फोडा पाहिला असेल आणि त्याने म्हटले असेल की मला शेत नांगरताना फार त्रास होतो, त्याला औषध लाव आणि पट्टी बांधून दे असे त्याने आपल्या पत्नीला म्हटले असेल. आणि दुसऱ्या दिवशी तो फोडा अधिक पसरलेला दिसतो. काही दिवसातच दोघांनाही संशय निर्माण होतो की कदाचित तो कुष्ठरोग आहे. आणि ती म्हणते की तुम्ही याचकाकडे जा. आणि याजक त्याला 14 दिवस एकलकोंड्या ठिकाणी ठेवतो. 14 दिवसानंतर याजक पुन्हा त्याचे निरीक्षण करतो आणि दिसतं की कोड पसरलेला आहे. आणि कोड आहे हे निश्चित झाल्यानंतर तो त्याच्या कुटुंबातील लोकांना सुद्धा भेटू शकत नाही. ते लोक दुरूनच त्याच्यापुढे भोजन ठेवीत आणि दुरून त्याला पाहत असत. आणि एक दिवस येशू ख्रिस्त त्या रस्त्याने जाताना तो त्याला स्पर्श करतो आणि त्याला आरोग्य प्राप्त होते. श्रोत्यानो, काय आपण कल्पना करू शकता की हा स्पर्श त्याच्यासाठी किती अर्थपूर्ण होता? काय आपल्या जीवनाला ख्रिस्ताने स्पर्श केला आहे? आज अनेक जीवनांना त्याच्या स्पर्शाची आवश्यकता आहे. जर आपण त्याचे आहात आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे मासे धरीत आहात तर मला खात्री आहे की आपण अवश्य ना अवश्य कोणाला ना कोणाला तरी त्याच्याकरिता जिंकाल. तुम्हाला आपला हात पुढे करून कोणाला ना कोणाला तरी स्पर्श करायचा आहे. आणि लक्षात ठेवा की अशा व्यक्तींना फक्त आपणच स्पर्श करू शकता. नंतर आम्हाला पक्षघाती माणसाला त्याने कशाप्रकारे बरे केले हे वाचायला मिळते. मी आपणाला विनंती करते की 17 ते 26 वचने आपण वाचा. वेळ अभावी ही वचने मी आपणाकरिता वाचू शकणार नाही. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं श्रोत्यांनो की ह्या लोकांनी ह्या पक्षघाती माणसाला बाजीवर टाकून येशू ख्रिस्तासमोर आणले. अनेक आहेत जे जोपर्यंत आपण त्यांना उचलून ख्रिस्ताकडे आणणार नाही तोपर्यंत शुभवर्तमान ऐकू शकणार नाहीत, त्यांना ख्रिस्ताचा स्पर्श होणार नाही. असे लोक पापाने पक्षघातीत झालेले आहेत. जगातील अनेक गोष्टींनी त्यांना धरून ठेवले आहे. रीतिरिवाज, मतभेद ह्यांनी ते पिडलेले आहेत. ते कधीच हे मनुष्य तुझ्या पापांची क्षमा झाली आहे हे शब्द ऐकू शकणार नाहीत. श्रोत्यानो, ह्या सर्व घटना हीच वास्तविकता प्रदर्शित करतात की प्रभू येशू ख्रिस्त हेच अपेक्षितो की आम्ही त्याच्या तारणाचा संदेश इतरांना सांगावा. ह्या कार्यासाठी अनेक स्त्री पुरुषांची आज आवश्यकता आहे. आपण 27-39 वचने अवश्य वाचावीत. वेळेअभावी ही वचने मी आपणाकरिता वाचू शकणार नाही. श्रोत्यानो, ही मेजवानी लेवीने दिली जो एक जकातदार होता. तो ह्याद्वारे दुसऱ्यांना ख्रिस्तासाठी जिंकू पाहत होता. तो कर घेणारा एक दुष्ट व्यक्ती होता व त्याने ह्या मेजवानीसाठी त्याच्यासारख्याच लोकांना आमंत्रित केले होते जेणेकरून त्यांची ख्रिस्ताशी भेट व्हावी. लक्षात ठेवा की तो श्रीमंत माणूस होता. परुषी व शास्त्री त्या ठिकाणी होते. ते स्वतःचे तोंड बंद ठेवू शकले नाहीत आणि ते शेवटी त्याच्याकडे आलेत. शास्त्री व परुषी एका प्रश्नाद्वारे टीका करतात, परंतु ख्रिस्ताजवळ त्यांच्या प्रश्नासाठी चांगले उत्तर होते. तो त्याच्या लोकांचे संरक्षण करतो. शास्त्री व परुषी शिष्यांना विचारतात की ते जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर का खातात. ख्रिस्ताने दिलेले उत्तर साधे परंतु विलक्षण होते. तो एक महान वैद्य होता व जे लोक बरे आहेत त्यांना आरोग्य देत तो फिरला नाही, परंतु जे पापाच्या रोगाने ग्रस्त आहेत अशांना आरोग्य देण्याकरिता तो आला. जे स्वतःची गरज ओळखतात त्यांच्यासाठी शुभवर्तमान आहे. असे अनेक लोक आहेत जे स्वतःला फार चांगले समजतात. त्यांना वाटतं की आम्हाला तारणाची गरज नाही. त्यांना त्यांच्या गरजेची जाणीव नाही. जसं त्यांना आपणाला वाटतं की आपण गरजवंत आहात तर शुभवर्तमान आपणासाठी आहे. ख्रिस्त आपणाला वाचू इच्छितो आणि तो वाचवण्यास समर्थ आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.
श्रोत्यांनो, बायबल म्हणजे पवित्र शास्त्रावर आधारित हा रेडिओ कार्यक्रम ऐकत असताना आपल्या मनामध्ये लालसा जागृत झाली असेल अधिक सखोल माहिती मिळवायची, झाली ना? अरे मग वाट कसली बघता? आम्हाला लिहा. आमचा पत्ता आहे कार्यक्रम उपासना, विश्ववाणी, पोस्ट बॉक्स नंबर 102, बेझनबाग, नागपूर 4400 4.